வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे म्हणोनी सर्वही विलसे सद्गुरुपाशी. सद्गुरु लक्षणातले या ओव्या आपल्या चाललेल्या आहेत आणि सद्गुरूंच्या ठिकाणी असणारं ज्ञान म्हणजे अपरोक्ष अनुभूती ब्रह्मविद्या, त्यांच्या ठिकाणी असणारं वैराग्य म्हणजे संसार हा अनित्य आहे असा त्यांच्या ठिकाणी पक्का मुरलेला विचार आणि अत्यंत निष्ठेनी सगुण भजन उपासना, तसंच आपली नियत कर्म जी आहेत ती ईश्वर आपल्याकडून करून घेतो. आपण अकर्ता आहोत अशा बोधानी करणं आणि त्याच्यामध्ये फलत्यागाची सहज भावना असणं, फळ मिळत राहील पण मनानी फलत्यागाची भावना असणं आणि स्वरूपामध्ये राहणं हा स्वधर्म सर्व धर्मांमध्ये. म्हणून कर्मप्रसंग आहे त्याबरोबरच आपल्या स्वरूपाशी एकरूप राहण्याचा स्वधर्म आणि साधन आणि विविध तऱ्हेची परमार्थाची साधनं गुरुभक्तीपासून सुरुवात होऊन श्रवणानी आत्मनिवेदनापर्यंत जी काही साधनं म्हणून सांगितलेली आहेत ती सगळी साधनं अत्यंत निष्ठेनी करणं, एवढी पदं आपली पाहून झालेली आहेत. समर्थ म्हणतात कथा निरूपण श्रवण मनन. सद्गुरूंच्या ठिकाणी कथा निरूपण हे असावं असं समर्थ सांगतात. कथा म्हणजे भगवंतांच्या चरित्राचं अवलोकन. पूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या चरित्राचं अवलोकन, त्याच्यातून त्यांच्या गुणांचं शोधन, त्यांचा जो बोध व्यक्त होतो त्या बोधाचं शोधन, त्या बोधाचं चिंतन, त्यांचं जे चरित्र होऊन गेलं त्या चरित्रातून आपल्याला परमार्थाला अनुकूल आपला परमार्थ पक्का होण्यासाठी म्हणून योग्य तऱ्हेने चिंतन करणं, बोध घेणं आणि अंततः त्या बोधाच्या आचरणाचा निश्चय होणं। कथा ही मोठी प्रेरक असते। तसं म्हटलं तर निरूपण म्हणजे अद्वैत निरूपण आणि कथा याच्यामध्ये जिथं कथा सांगितल्या जातात तिथं 5,000 लोक जमतात आपण पाहतो। कथा ही फार आवडते, विशेष करून भागवत कथा त्यांना मिळणारा जर प्रतिसाद पाहिला, समाजाकडून देखील मिळणारा प्रतिसाद, तर 5,000-10,000 लोक भागवत कथा ऐकायला जमतात। कारण कथा ही रोचक असते, कथा ही बोधदायक असते। एखादी गोष्ट सरळ तत्वज्ञान म्हणून सांगायची त्याच्याऐवजी कथेच्या अंगाने जर सांगितली गेली आणि मग तात्पर्य म्हणून बोध सांगितला तर तो अधिक ठसतो, कारण ते सोदाहरण असतं, उदाहरणासहित असतं। अद्वैताचं निरूपण हे उदाहरणासहित जर असेल तर ते अधिक चांगलं ठसतं। जसं भगवंताच्या बाबत तोच एक हवा आणि दुसरं काहीही नको असं नुसतं निरूपण करणं आणि प्रल्हादाची कथा सांगणं याचा फरक आहे। काहीही झालं तरी नारायणाची आठवण येते, कितीही हाल अपेष्टा जरी झाल्या तरी देखील भगवत नाम सोडणार नाही, भगवत प्रेम सोडणार नाही असं नुसतं निरूपण करणं ऐकणं आणि विष का प्याला राजाजीने भेजा पिबत नीरा नाची रे यांनी जास्त समजतं। कथा ही जास्त बोध देते, सामान्यांच्या मनाची पकड कथा घेते। समर्थांनी कथा वेगळी आणि निरूपण वेगळं असं केलेलं नाहीये। कथा निरूपण हा इथं देखील एक शब्द लिहिलेला आहे, म्हणजे सद्गुरूंच्या निरूपणामध्ये निरूपणाबरोबर कथा असावी, कथेबरोबर तात्पर्य निरूपण असावं असं समर्थांना सांगायचंय। आणि जी कथा आहे त्या कथेतून त्या त्या व्यक्तीचे जे ठळक गुण लक्षात येतात, भक्ताचे ठळक गुण लक्षात येतात जे परमार्थाला अनुकूल आहेत, ते श्रोत्यांना सांगणं, शिष्यांना सांगणं आणि स्वतः देखील त्याचा अवलंब करणं असं सद्गुरूंच्या ठिकाणी नित्य घडत असतं असं समर्थ म्हणतात। कधी कधी कथेमधून फार प्रेम व्यक्त होतं, जशा गोपींच्या कथा, भगवान श्रीकृष्णांविषयीचं त्यांचं प्रेम, श्रीरंगा वाचोनी आणू नेणे असं म्हणणाऱ्या गोपी, त्याच्यापेक्षा आणि काही आम्ही जाणत नाही। याच्यातून सद्गुरूंना जो बोध शिष्यांना द्यायचा असतो तो बोध जास्त परिणामकारक रीतीने देता येतो, म्हणून त्याचा ते अवलंब करतात आणि त्यांची स्वतःची तयारी देखील त्याच मार्गाने झालेली असते। अर्जुनाची जर कथा सांगायची झाली तर आपल्या रथाचेच नव्हे तर आपल्या विचारांची देखील सूत्र, आपल्या आचरणाची देखील सूत्र त्यांनी भगवंतांच्या हातात दिली। आता भगवंत अर्जुनाचे सूत्रधार होते, शबरीची जर कथा सांगायची झाली तर भगवंताकरता किती वाट पाहिली. एका ऋषींनी तिला सांगितलेलं होतं, तिने तरुणपणी ऋषींची सेवा केली आणि ते प्रसन्न होऊन म्हणाले की प्रभू राम तुझ्या घरी येतील, ही शबरीची कथा सगळ्यांना प्रेरक आहे. शबरीच्या घरी प्रत्यक्ष राम आले देखील, पण तोपर्यंत शबरीला म्हातारं व्हायला लागलं. साधकाला देखील सद्गुरूंची पावलं आपल्या अंतःकरणात उमटेपर्यंत, येऊन स्थिरावेपर्यंत दीर्घ काळ घालवायला लागतो. वाट पाहायला लागते. सतु दीर्घ काल नैरंतर्य, सत्कारात सेवितो दृढ भूमीही, याचं निरूपण करण्यापेक्षा शबरीची कथा या निरूपणाबरोबर किती ठसेल. ऐतिहासिक पुरुष श्री राम शबरींकडे गेले आणि परमात्मा रामाची पावलं भक्त हृदयामध्ये अतिशय प्रतीक्षा केल्यानंतर उमटतील, याचा कुठेतरी एकमेकांशी संबंध आहे. म्हणून सगळ्या कथा, भीष्मांची कथा किती प्रेरक आहे. प्रतिज्ञेमध्ये बद्ध झालेले आणि ती प्रतिज्ञा काहीही झालं तरी देखील, भीष्म प्रतिज्ञा हा शब्द पडला, कुरु राज्याचं रक्षण आणि आजन्म ब्रह्मचर्य. एका बाजूला भगवत भक्त होते आणि एका बाजूला प्रतिज्ञा आड येत होती, कारण कुरुराज्याचं रक्षण करायला जो उभा राहिलेला होता त्या कुरुराज्याकरता संघर्ष उभा होता आणि कुरुराज्याचा जो राजा आहे त्याचं रक्षण करण्याची भीष्मांची जबाबदारी होती. तुम्हाला लक्षात येत आहे कशी अडचण आहे. आणि त्यांच्या जीवनातलं व्यंग असं होतं की त्यांचं आराध्य, त्यांच्या विरुद्ध बाजूला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होतं. ही हा काय प्रसंग आहे. तरी देखील एक व्यक्ती म्हणून, मनुष्य म्हणून प्रतिज्ञा पूर्ण करायची म्हणून त्यांना तसं ठरवता येत नव्हतं की नेमकं माझ्या आराध्याच्या मनात काय आहे. माहीत असलं तरी देखील, ते कोणत्या बाजूला आहेत तरी देखील, कर्तव्य तर करायलाच पाहिजे. पण भीष्मांचा पराक्रम आता पांडवांपैकी कोणाच्याच कह्यात नाही, कोणीच भीष्मांना रोखू शकत नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांचा आराध्य संतापाने रथावरून खाली उडी घेत झालं. एक रथाचं चाक पडलेलं उचलून श्रीकृष्ण भीष्मांच्या अंगावर धावून गेले. त्यांना समजलं आपल्या आराध्याच्या मनात काय आहे हे समजलं. शिवाय आपल्या मृत्यूनी बाकीच्या आपण ज्यांच्या बाजूने उभे आहोत त्यांचाही मृत्यू होणार आहे हेही त्यांना समजलं. पण कुरूंचं सिंहासन सुरक्षित राहणार आहे, सुरक्षित हातात जाणार आहे आणि कोणाच्या हातात जावं हे माझ्या भगवंतांनी आता ठरवलं. भीष्मांनी धनुष्य खाली टाकून दिलं. अनेक वेळेला तुमच्याही समोर असा प्रसंग उभा राहील की तुमची एक मनोवृत्ती आहे, तुम्हाला प्रामाणिकपणाने एक गोष्ट वाटते आहे पण तुमच्या सद्गुरूंना दुसरी गोष्ट वाटते आहे. तुमच्याही समोर प्रसंग उभा राहील तेव्हा तुमची मनोकामना धनुष्य जसं फेकून दिलं तसं फेकून द्यायची आहे आणि तुमच्या सद्गुरूंना जे करायचं आहे ते होऊ देत असं म्हणायचं आहे. या जर कथा नीट समजल्या तर सद्गुरू आणि सद्गुरूंचा जो उपदेश आहे त्याप्रमाणे बोध तर होईलच पण सद्गुरूंचे संप्रदाय प्रसंगी महत्वाकांक्षेमुळे फुटताना दिसतात. स्वतःच्या महत्वाकांक्षेमुळे सद्गुरूंना काय हवं आहे हे जर समजलं तर आपलं धनुष्य बाजूला टाकायचं हे भीष्मांच्या कथेवरून कळलं पाहिजे. नुसत्या कथा नाहीयेत, सद्गुरू या कथांमधून बोध देत असतात, जीवन घडवत असतात. ज्यांचा दासबोध आपण पाहतो आहोत त्या समर्थांच्या संप्रदायामध्येच समर्थांनी देह ठेवल्यानंतर कलह निर्माण झाला. तो तर इतिहास आहे. समर्थांना ज्यांच्या हातात संप्रदाय सोपवायचा होता त्याला काही शिष्यांनी विरोध केला. कथेमधून काय समजायचं आहे हे जर शिष्यांना कळलं नाही तर कथेचा उपयोग काही नाही आणि सद्गुरू त्यांच्या परीनी हा प्रयत्न अखेरपर्यंत करत राहतात. समजून घेणं हे शिष्याचं काम आहे. अहिल्येची कथा मोठी प्रेरक आहे. भगवंतांचा पदस्पर्श होण्यासाठी म्हणून तो पदस्पर्श झाल्यानंतर तिची आत्मस्मृती तिला येणार होती. तोपर्यंत ती मूढ अवस्थेत पडून राहणार होती. विनोबा असं म्हणतात की उत्तरेकडून दक्षिणेपर्यंतचा सगळा प्रवास करताना किती दगड धोंड्यांना रामचंद्रांचा पाय लागला पण अहिल्या दगडाचा उद्धार झाला. अहिल्याची कथा आपल्याला असं शिकवते की सद्गुरूंच्या समोर आपली बुद्धी, आपली हुशारी, आपलं शहाणपण, आपलं कर्तृत्व या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दगडासारखं मूढवत राहावं आणि त्यांचा स्पर्श व्हावा आणि आपल्याच ठिकाणी असलेल्या त्या गोष्टी बोधासहित जाग्या व्हाव्यात. या प्रत्येक कथा काही ना काहीतरी शिकवणाऱ्या आहेत. म्हणून कथा कथेतून चरित्राचा बोध, त्यांच्या गुणांचा बोध, त्यांच्या कर्मांचा बोध, त्याच्यातून भक्तिभावनेचा उदय आणि भक्तिभावनेच्या उदयाच्या अंती आपल्या ठिकाणी बोध निर्माण होणं आणि बोधाचं आचरण आपण करणं अशा करता कथा आहे. आणि या पुराणातल्या कथा जशा आहेत तशा संतांच्या कथा आहेत. स्वरूपानंदांचं जीवन आहे, गणेशनाथांचं जीवन आहे, स्वामी माधवनाथांचं जीवन आहे, त्यांच्या कथा आहेत. कथा निरूपण हा एक शब्द सांगितलेला आहे कोणत्याही कीर्तनामध्ये. नारदीय कीर्तनामध्ये प्रथम निरूपण केलं जातं, अद्वैत निरूपण केलं जातं. एक अभंग घेतला जातो, त्या अभंगावर निरूपण केलं जातं. त्याचा अर्थ सांगितला जातो आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणेच कोणाच्या जीवनामध्ये हे निरूपण भरून राहिलेलं आहे असं दिसून येतं त्यांची कथा सांगितली जाते. निरूपणाला पूर्वरंग म्हणण्याचा प्रघात आहे आणि कथेला उत्तररंग म्हणण्याचा प्रघात आहे नारदीय परंपरेमध्ये. निरूपण केल्यानंतर अद्वैत भाव ठसावा आणि मग भक्ताचं चरित्र वर्णन करून सांगावं आणि त्याच्यानंतर परत एकदा निरूपणाचा पुनरुच्चार करावा. म्हणून उत्तररंगाच्या नंतर कथा सांगितल्यानंतर परत ज्या अभंगावर जो अभंग घेतलेला असतो निरूपणाकरता म्हणून त्याच्यावर थोडंसं निरूपण होतं, कथन होतं आणि मग कीर्तन संपतं. निरूपणामध्ये अद्वैत बोध सांगितलेला असतो, निरूपणामध्ये विवेक सांगितलेला असतो. आत्मा हा अविक्रिय आहे, तो कोणतीही क्रिया करत नाही, तो अविकार आहे. आणि अनात्मा म्हणजे आपल्या इंद्रिय वर्गापासून सगळं जगत हे क्रियाशील आहे, ते विकारवान आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या देह उपाधीमधून जे गुप्त चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, त्याचा स्वीकार संत करतात. निरूपणामध्ये तत्वज्ञान सांगितलं जातं, आत्मा अविनाशी आहे आणि देह प्रपंचासकट सगळं विनाशी आहे असा विचार निरूपणामध्ये ठसवला जातो. आणि मग नंतर एखाद्या भक्ताची कथा सांगितली जाते, ती आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी म्हणून असते. निरूपणामध्ये तत्वम पदार्थ शोधन महावाक्याचं विवरण केलं जातं, ते परमात्म तत्व आणि तू एक कसे आहात हे सांगितलं जातं. तत्चं स्वरूप काय, त्वमचं स्वरूप काय, तत् आणि त्वम हे एक कसे आहेत हे निरूपणात सांगितलं जातं, ते ठसवलं जातं निरूपणामध्ये. आत्मा अभेद आहे, असंग आहे, अव्यक्त आहे, तो सुखस्वरूप आहे, तो शांत स्वरूप आहे, तो अशरीरी आहे. इंद्रिय मन बुद्धी आणि आत्मभाव हे एकमेकांपासून वेगळे आहेत आणि आत्मरूप होणं, आत्म्याचा बोध करून घेणं हे परम कर्तव्य आहे असं सांगितलं जातं. समर्थांनी सगुण कथा या नावं कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण असं म्हटलेलं आहे. हे दोन्हीही सगुण लक्षून निर्गुण बोलत जावे असं ते म्हणतात. समजण्यासाठी सगुण सांगावं लागतं, निर्गुण समजत नाही. पण अंततः निर्गुणाचा बोध करावा असं ते म्हणतात. ज्यांच्या कथेमध्ये ज्यांच्या निरूपणामध्ये हा प्रवाह आहे, ज्यांची कथा ही कथेसाठी नाही, मनोरंजनासाठी नाही, ज्यांची कथा ही निरूपणाकरता आहे, ज्यांचं निरूपण झाल्यानंतर जे कथा ही सांगतात, उदाहरणही सांगतात आणि ठसवण्याचा प्रयत्न करतात, एवढंच नव्हे तर त्यांचं स्वतःचं लीलाचरित्र आणि त्यांचा बोध हे एकत्र चाललेलं असतं. त्यांच्याही जीवनाची एक कथा घडत असते आणि ती कथा त्यांच्या अंतर्बोधाला अनुकूल असते. कथा आणि निरूपण हे सांगण्यासाठी असतंच, पण त्यांच्या जीवनात ते घडत असतं. हे सद्गुरु लक्षण म्हणून समर्थांनी सांगितलं. श्रवण, मनन, त्याच्याबरोबर त्यांच्या ठिकाणी श्रवण, निरूपण, मनन याचा उपक्रम सातत्याने चाललेला असतो. श्रवण याचा अर्थ कुठलंही प्रतिपादन असतं. अगदी तुम्ही वर्गात एक विषय शिकत असाल, परमार्थाचं नाही मी सांगते, तुम्हाला शाळेत एक विषय शिकवतायत, कॉलेजमध्ये एक विषय शिकवतायत, तर तो कशाकरता शिकवला जातोय असं सांगून त्या विषयामध्ये प्रवेश असतो. कुठलंही व्याख्यान असेल तर त्या व्याख्यानाचा विषय काय आहे, त्याचा उपक्रम काय आहे, कशाकरता हे व्याख्यान आहे असं म्हणून त्या व्याख्यानामध्ये वक्ता प्रवेश करतो, मध्ये प्रतिपादन करतो आणि मग नंतर उपसंहार करतो. म्हणजे जे सांगितलेलं असतं तो सिद्धांत मांडून सिद्ध करून तो ठसवतो. श्रवणाची शास्त्रीय व्याख्या अशी आहे की उपक्रम आणि उपसंहार याच्यावरून वेदांत वाक्याचं तात्पर्य श्रवण करणं. तुम्ही आता 35 मिनिटं 40 मिनिटं माझं बोलणं ऐकाल, पण कशाकरता सुरू झालेलं आहे आणि कुठपर्यंत येऊन पोचलेलं आहे, त्याचा उपसंहार काय आहे, याच्यावरून तात्पर्य लक्षात ठेवून तुम्ही घरी जायचं आहे. तुम्ही म्हणजे टेप रेकॉर्डर नाही आहात की बटन दाबलं की सगळं तुमच्या मेंदूमध्ये रेकॉर्ड झालं आणि मग नंतर तुम्ही ते जसंच्या तसं आठवलं, त्याची गरज नाहीये. तुम्हाला तात्पर्य कळलं पाहिजे. उपक्रम आणि उपसंहार याच्यावरून तात्पर्य निश्चय होणं याला श्रवण असं म्हणतात. नाहीतर खूप ऐकलं तर हे श्रवण मगाशी कथा निरूपण मध्ये कथाच जास्त लक्षात राहायची, त्याच्या मौजच जास्त लक्षात राहायची, याला श्रवण म्हणत नाहीत. मला नेहमी असं वाटतं की स्वामी माधवनाथ बोलत असत, वैयक्तिक बोलत असत, ते खुसखुशीत विनोदी बोलत असत आणि त्याच्याबरोबरच ते बोध देत असत. मी कित्येकांच्या आठवणी ऐकतो तर ते मौजेनी कसं बोलत असत हे जास्त लक्षात राहतं, आपल्या स्वाभाविक आहे. आणि ते नेमकं बोधाचं काय बोलत असत हे विसरलं गेल्यासारखं होतं. त्यांनी कसा विनोद केला हे सांगायला हे लक्षात राहतं, सांगितलंही जातं. स्वामीजींचे प्रवचन आपण इथं ऐकत असतो, मागच्या महिन्यापर्यंत ऐकत होतो. त्यांचं प्रवचन म्हणजे मागच्या प्रवचनामध्ये काय सांगितलं याचं 7-8 मिनिटांमध्ये ते उलगडा करत असत परत एकदा. मध्ये साधारणपणाने 15-20 मिनिटं ते अतिशय अव्वल असा विषय जो त्यांचा प्रतिपाद्य विषय आहे तो अतिशय गांभीर्याने सांगत असत, शास्त्रोक्त रीतीने सांगत असत. आणि अशी एक 20-21 मिनिटं झाली की त्याच्या पुढं साधारण 7-8-10 मिनिटं ते विनोद करत असत, कारण जे अक्षरशः बंबार्डिंग झाल्यासारखं श्रोत्यांना वाटेल असं त्यांना वाटायचं, त्यामुळे ते वातावरण हलकं फुलकं करत असत. हलकं फुलकं केलेले विनोद प्रवचनानंतर जर केवळ लक्षात राहिले तर प्रवचन ऐकलं कशा करता, सांगितलं कशा करता. म्हणून तात्पर्य श्रवण जर घडलं नाही, म्हणून घरी गेल्यावर जर विचारलं काय झालं स्वामीजींनी काय सांगितलं, तर मग विनोदच जर आठवले, कथाच जर आठवल्या आणि काय सांगितलं हे नीट समजलंच, नीट सांगता आलं नाही, तात्पर्य जर लक्षात आलं नाही, तर प्रवचन ऐकण्याचा उपयोग नाही. स्वामीजी नेमकेही बोलत असत, नेमका उपदेशही करत असत, तर तो श्रवणातून घेतला पाहिजे. तुलनेने स्वरूपानंदांकडे कोणी गेला तर स्वरूपानंद मोजकच बोलत असत. मुळात भेटीची वेळच 2 मिनिटं 5 मिनिटं 7 मिनिटं, त्याच्यात त्यांना जे सांगायचं ते शांतपणे मोजकच सांगत असत, व्यक्ती बाहेर येत असे. सोपं करून सांगायला गेलं तर जे सोपं आणि विनोद आहे तोच आठवतो, आणि नेमकं जर सांगायचं झालं तर ते इतकं नेमकं असतं की नंतर ते आठवत नाही असं होऊ शकतं. अशा दोन्ही गोष्टी होऊ नयेत. स्वामी म्हणे अमलानंदा म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये स्वामी अमलानंदांनी स्वामी स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर स्वरूपानंद काय बोलले ते लिहून ठेवलेलं आहे. इतकं अस्खलित स्वरूपानंद जे बोलले ते त्यांच्या ज्या भेटी झाल्या त्याच्यातून असं असल्यामुळे ते छोटेखानी पुस्तक आहे, पण स्वरूपानंदांचा स्वभाव, त्यांचा बोध, त्यांचं गांभीर्य, अमलानंदांचा स्वभाव, त्यांचा बोध, त्यांनी काय घेतलं ते आणि आपण काय घ्यायचं ते हे परिपूर्ण रीतीने समजतं. मला असं सांगायचं आहे की कुठल्याही चर्चेतून अथवा निरूपणातून, पारमार्थिक निरूपणातून अथवा अकॅडमिक जे काही शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जातं तिथं देखील श्रवण हे समजलं पाहिजे. काय श्रवण करायचं हे जर समजलं नाही, त्याच्यातला नेमका भाग काय हे जर समजलं नाही, आमच्या वर्गातली जी हुशार मुलं होती आणि बाकीची मुलं होती त्यांचा तोच फरक होता. त्यांना जे सांगितलं जात असे त्याच्यातले नेमके मुद्दे लक्षात राहायचे, काय सांगायचे ते लक्षात राहायचं. श्रवण हे तसं घडलं पाहिजे. आणि श्रवणाच्या नंतर मनन म्हणून आपली वेळ संपली. आज एवढंच. कथा निरूपण श्रवण, कारण आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण करायचं आहे. आणि हे पुन्हा आहे, प्रवचन झाल्यानंतर एक तासच ठेवलेला आहे आपण सगळ्यांनी या कारणाकरता. आपल्याला घरी जाऊन आपले आपले उद्योग व्यवसाय आहेत, अनिर्बंध वेळ वापरू शकत नाही. म्हणून श्रवणाबरोबर मनन समर्थांनी सांगितलेलं आहे. हे योग्यच आहे की श्रवण काय हे समजल्यानंतर मनन जरा पुढच्या वेळेला समजून घेऊ. आता आपली पद सद्गुरू लक्षणातली मनन नीती न्याय मर्यादा एवढी राहिलेली आहेत, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम. आज आपण श्री ज्ञानेश्वरीतील अध्याय 10 ओवी क्रमांक 206 ते 306 अशा ओव्यांचं वाचन करणार आहोत. पान क्रमांक आहे 199. पुन्हा एकदा सांगतो, अध्याय 10 ओवी क्रमांक 206 ते 306. ओम श्री परमात्मने नमः. मी पिता महाचा पिता हे आठविता ही नाठवे चित्ता की म्हणतसे बा पंडुसुता भले केले अर्जुना ते बा म्हणे एथ काही आम्हा विस्मो करावया कारण नाही आंगे तो लेख नववेची नंदाचे परी प्रस्तुत ऐसे असो हे करवी आवडीचा अतिसो मग म्हणे आईके सांगतसो धनुर्धरा तरी तुवा कुसलिया विभूती तयांचे अपारपण सुभद्रापती ज्या माझियाची परी माझिये मती आकळती ना आंगीचिया रोमा किती जयाचिया तयासी न गणवती तैसिया माझिया विभूती असंख्य मज तरी मी कैसा केवढा म्हणवनी आपण पयाही नव्वेची फुडा या लागी प्रधानाजिया रूढा.